नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकर तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज नवी दिल्लीन आशियाई विकास बँकेचो अध्यक्ष मासातो कांडा हांचे कडेन बसका घेतली. ऑपरेशन सिंदूर खाला भारत सातत्यान करीत आशिल्ल्या यत्नाचो वांटो म्हूण सर्वपक्षीय शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांनी आपली आतंकवादा आडची मोहीम राबयत आसा. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आज सावन फ्रान्साच्या 3 दिवसांचे भोवडेर गेल्यात. गोवा मराठी पत्रकार संघाचो वर्सुकी दिसाची कार्यावळ आज कला अकादमीन झाली. आणि भारतीय हवामान खात्यान उक्तायिल्ल्या अदमासा प्रमाण गोंयासे देशाच्या कांय वाठारांनी फुडले 2 दीस उटंगराचो पाऊस पडपाचो आसा. पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज नवी दिल्लीन आशियाई विकास बँकेचो अध्यक्ष मासातो कांडा हांचे कडेन बसका घेतली. फाटल्या दशकांत भारतान नेटान जावपी परिवर्तनाक लागून अगणित लोकांक सशक्त केल्यात आनी ह्या प्रवासान आनीक गती जोडपा खातीर आमी वावुरता अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान सांगलें. बसके वेळार दोनी वटांनी विंगड विंगड विशयाचेर भासाभास जाली. श्री कांडा हांणी सांगले की ADB फुडल्या 5 वर्सांत तिसऱ्या पक्षाच्या भांडवल सयत $10 अब्ज, पालिका मुळाव्या साधन सुविधा उदरगतीन मेट्रो नेटवर्क वाढोवपाक नवे प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट प्रणाली मार्ग बदलपाक आणि शार सेवांचे आधुनिकरण करपाक दितले. ही माहिती सोशल मिडियाचेर शेअर करताना श्री कांडा हांणी सांगले, विकसित भारत 2047 विचार धाडसी आसा आणि ADB त्या महत्वाकांक्षेन तेको दिता. भारत ADB एक स्थिर भागीदार आसा हे लक्षात घेऊन भौशीक आणि खाजगी वाठारातल्या अर्थिक मळार वाढ करून गिन्यानाचं सहकार्य खोलायन करून आणि भांडवल एकठाय करून ADB 2047 मेरेन भारताच्या विकसित राष्ट्र जावपाच्या यत्नाक आधार दिवपाक तयार आसा हाचेर ताणी भर दिलो. ताणी जोडले की तो आपल्या 1.4 अब्ज लोकां खातीर समावेशक लवचीक आणि टिकाऊ वाढ दिवपाक तयार आसा. ऑपरेशन सिंदूर खाला भारत सातत्यान करीत आशिल्ल्या यत्नाचो एक वांटो म्हूण तशेंच आतंकवादा आडच्या भारताच्या तत्वनिश्ठ आणि खर भुमिके वरवीं संसद वांगड्याचो आसपाव आशिल्ल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांनी आपली मोहीम राबयत आसा. संबंधित शिष्टमंडळ सगळे तरेच्या दहशतवादाक खंयचेच रितीन सहनशीलताय दाखोवची न्हय असो कडक संदेश दीत आसा. शशी थरूर हांच्या मुखेलपणाखालचे शिष्टमंडळ आयज ब्राझीलांत पावला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आयज सावन फ्रान्साच्या 3 दिवसांचे अधिकृत भेटेर गेल्यात. ही भेट भारताच्या मुखेल युरोपीय भागीदारा वांगडा धोरणात्मक आणि अर्थिक संबंध घटमूट करपा खातीर तशेंच लवचीक आणि समावेशक जागतिक उदरगतीचो दृष्टीकोन मुखार व्हरपा खातीरच्या वचनबद्धतायेचे पडबिंब आसा. फ्रान्साचे भेटे वेळार मंत्री गोयल हे अर्थमंत्री एरिक लोंबार्ड आणि फ्रेंच वेपार मंत्री लॉरेंट सेंट मार्टीन हांचे सयत फ्रेंच मंत्र्या वांगडा द्विपक्षीय बसका घेतले. भारत फ्रान्स मजगतीची अर्थिक भागीदारी घटमूट करपा हेतान तेच प्रमाण वेपारी आणि गुंतवणुकीतले सहकार्य वाडीक लावपाक नवे मार्ग सोदपाचो हेत बाळगून बसकांनी भासाभास जातली. गोवा मराठी पत्रकार संघाचो वर्सुकी दीस आयज पणजे कला अकादमीच्या ब्लॅक बॉक्स सभागृहांत मनयलो. ह्या वेळार मुखेल सोयरे म्हूण आमदार केदार नाईक, पत्रकार सम्राट फडणवीस, पत्रकार संघाचे अध्यक्ष वामन प्रभू हाजीर आशिल्ले. राज्यातल्या वेगवेगळ्या वाठारांत पत्रकार म्हणून काम करपी आणि आपल्या कामाचो ठसो उमटयिल्ल्या कांय पत्रकारांचो भोवमान केलो. हातून महादेव गवंडी, देविदास गांवकर, महेश गांवकर, विलास महाडीक वाळवे हांचो भोवमान झालो. पत्रकार संघाच्या यादिस्तिकाचे प्रकाशन या वेळार झाले. उच्च शिक्षण संचालनालयान शिक्षणीक वर्स 2025-2026 खातीर महाविद्यालयाच्या पहिल्या वर्सा खातीर ऑनलायन प्रवेशाची दुसरी आणि निमाणी फेरी जाहीर केल्या. 1 जून ते 8 जून 2025 मेरेन अर्ज करपाक मेळटात. ज्या विद्यार्थ्यांक अजून प्रवेश मेळूंक ना तांणी BA, BSc, BCom, BBA, BCA सयत वेगवेगळ्या पदवी कार्यावळी सयत BEd, बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, बॅचलर ऑफ म्युझिक हे खातीरय गोंयच्या उच्च शिक्षण संचालनालयाच्या समर्थ संकेतथळावरवी अर्ज करचो अशें कळीत केलां. हातून सुमार 1300 सुवाती आसात. ऑनलायन अर्ज करपाची प्रक्रिया विनाशुल्क आसा अशें शिक्षण संचालनालयान कळीत केलां. 39व्या गोंय राज्य स्थापणूक दिसा निमतान मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी राजभाशा संचालनालयाक आयोजीत केल्ल्या खासा समारंभांत 2022 वर्सा खातीरचे भाशा पुरस्कार भेटयले. ज्ञानपीठ पुरस्कार जैतिवंत रविंद्र केळकर, कोंकणी भाशा पुरस्कार माणिकराव राम नाईक कावणेकर हांकां 2022-23 वर्सा खातीर, 2023-24 वर्सा खातीर सुरेश रामचंद्र पै हांकां आनी 2024-25 वर्सा खातीर भिकू नाईक हांकां हो पुरस्कार भेटयलो. तशेंच बी डी सातुस्कर मराठी भाशा पुरस्कार 2022-23 वर्सा खातीरचो शंभूभाऊ बांदेकर 2023-24 खातीर, प्राध्यापक अनिल सामंत आनी 24-25 वर्सा खातीरचो रमेश ओसकर हांकां पुरस्कार भेटयलो. गोंयांत कोंकणी आनी मराठी भाशांच्या संवर्धना खातीर आनी समृद्धी खातीर योगदान दिल्ल्यां खातीर हे पुरस्कार प्रदान करतात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
भारतीय हवामान खात्यान आयज आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरमा आनी त्रिपुराच्या कांय वाठारांनी उटंगाराचो पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. भारतीय हवामान खात्यान दिल्ल्या माहिती प्रमाण दिल्ली सयत हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आनी चंदीगडान 4 जून मेरेन वादळ आनी वाऱ्यासयत मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा. तेच परी विदर्भ, छत्तीसगड, ओडिसा, मध्य प्रदेश, बिहार, अस्तंत बंगालान वादळासयत जोगला आनी गडगड मारून पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. केरळ, माहे, कर्नाटक आनी आंध्र प्रदेशातूय गडगड जोगला मारून वादळासयत पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. मात सौराष्ट्रान आनी कच्छान नेटाचे वारे व्हावपाक शकता अशी शिटकाणी हवामान खात्यान दिल्या. गोंयातूय फाल्यां आनी परां व्हडा प्रमाणान पावस पडपाचो अदमास आसा. 78व्या स्वतंत्रतायेच्या दिसा निमतान केंद्र सरकारान तरणाट्यां खातीर साबार सर्तीचे आयोजन केला. पहिली सर्त द्विभाशीक निबंध सर्त घोषित केल्या. हे निबंध सर्तीचो विषय आसा ऑपरेशन सिंदूर दशक, दहशतवादा आड भारताचे धोरण परतून परिभाषित करप. सर्तीतल्या पहिल्या 3 जैतिवंतांक दरेकी 10,000 रुपयांची इनामां मेळटली. तेच परी नवी दिल्लीन लाल किल्ल्याचेर जावपी 78व्या स्वतंत्रतायेच्या दिसाच्या सुवाळ्यांत वांटेकार जावपाची संद मेळटली. सर्तीन वांटो घेवप इत्सूक आशिल्ल्यांनी माय गोव संकेतथळाक भेट दिवची अशें कळीत केला. सर्ती खातीर निबंध 30 जून मेरेन धाडूं येता. सरकारान सगळ्या 9 दीस सोशल मिडिया प्रभावितां खातीर आपले भोंवडेचो व्हिडियो आनी रील तयार करपाचें आवाहन केलां. इत्सुकांनी भारतीय स्वतंत्रतायेची खंयची स्मारकां आनी थळाचेर केल्ले भोंवडे संबंधान व्हिडियो आनी रील केल्ले आसूंक जाय. आयज सावन वेवसायीक LPG सिलिंडराचें मोल 24 रुपयांनी उणें केलां. तेल कंपन्यांनी आयज सावन 19 किलोग्रामाच्या वेवसायीक LPG सिलिंडराच्या मोलान 24 रुपया उणें केल्यात. ह्या सिलिंडराचें सुदारीत किरकोळ मोल आतां दिल्लींत 1,723.50 रुपया जालां. घरगुती सिलिंडराचें मोल मात आदले वरीन उरतलें. ह्या वर्साचे सुरवेक एप्रिलांत घरगुती LPG सिलिंडराच्या मोलान 41 रुपया उणें केल्ले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आयज नवी दिल्लीन इरिट्रियाचे समपदस्थ उस्मान सालेह हांची भेट घेतली. पहलगामांत जाल्ल्या आतंकवादी हल्ल्याचो सालेह हांणी खर निशेध केल्ल्यान मंत्री जयशंकर हांणी तांचे समपदस्थ सालेह हांची तोखणाय केली. IPL क्रिकेट खेळांत सर्तीन आयज दुसऱ्या क्वॉलिफायर फेरयेंत मुंबय इंडियन्स आनी पंजाब किंग्स पंगडा मदीं खेळ जातलो. हो खेळ अहमदाबादेंतल्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर आतां कांय वेळान म्हळ्यारूच 7:30 वरांचेर खेळयतले. आयच्या खेळांतलो जैतिवंत पंगड मंगळारा अहमदाबादेंत खेळयतल्या फायनलीच्या खेळांत बंगळुरूच्या रॉयल चॅलेंजर्स पंगडा आड खेळटलो. परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज नवी दिल्लीन आशियाई विकास बँकेचो अध्यक्ष मासातो कांडा हांचे कडेन बसका घेतली. ऑपरेशन सिंदूर खाला भारत सातत्यान करीत आशिल्ल्या यत्नाचो वांटो म्हूण सर्वपक्षीय शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांनी आपली आतंकवादा आडची मोहीम राबयत आसा. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल आयज सावन फ्रांसाच्या 3 दिसांचे भोंवडेर गेल्यात. गोवा मराठी पत्रकार संघाचो वर्सुकी दीस आयज कला अकादमीन मनयलो. आनी भारतीय हवामान खात्यान उक्तायिल्ल्या अदमासा प्रमाण गोवा सयत देशांतल्या कांय वाठारांत फुडले 2 दीस उटंगाराचो पावस पडपाचो आसा. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.